लेक्चर इन सावंतवाड़ी हॉल ऑन 30th of August 2013 बाय हिज होलीनेस भक्ति रसामृत स्वामी महाराज.
स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च. नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिन्यति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशतारिणे. जय श्रीकृष्णचैतन्यप्रभो नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. मराठी मध्ये बोलायचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी फार प्रसन्नतेची गोष्टी आहे की आता मला सावंतवाडीला यायची संधी मिळाली. 10-12 वर्ष झाले मागच्या वेळी इकडे लहान सत्संग होतं, तेवढे मोठ्या ठिकाणावर एक लहान मंदिर होतं, त्या ठिकाणी एक प्रवचन झालं होतं. 10-12 वर्ष तरी झाले असतील. आणि आज जन्माष्टमीच्या महोत्सवासाठी इकडे आम्ही आलो, फार प्रसन्नतेची गोष्टी आहे. आणि आपण सर्वांना बघून पण आनंदच होतोय. श्रीकृष्ण जन्म हा एक मोठं रहस्य आहे. श्रीकृष्णांचे कर्म किंवा त्यांचे दिव्य लीला हे पण एक रहस्याचा विषय आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण भगवत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वत त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मां इति सोऽर्जुना. कि हे अर्जुन, जो तत्वत म्हणजे खरोखर जाणून घेतो की माझं जन्म आणि माझे कर्म हे दिव्य आहेत, त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. पुनर्जन्माच्या चक्रापासून तो मुक्त होऊन मोकळ होऊन तो माझ्या धामाला प्राप्त होतो. किती मोठी गोष्टी आहे, आनंदाची गोष्टी आहे. या जगामध्ये जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि रोग ह्या चार कारणामुळे प्रत्येक प्राणी कष्टामध्ये आहे. कोणीही म्हणू शकत नाही की मला हे चार गोष्टी होणार नाही आहेत म्हणून, विशेष करून जन्म आणि मृत्यू. आणि त्यामुळे दुःख निश्चित आहे. भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये म्हटलं आहे की हे जग दुःखासाठीच आहे. ज्याप्रमाणे शाळेला मी विद्यालय म्हणतो, विद्याच आलय ज्या ठिकाणी, जसं आम्ही हिमालयाला हिमाचं आलय म्हणतो, तसंच या जगाला भगवान श्री कृष्णाने दुःखालय म्हटलेलं आहे. दुःखाचं आलय, आलय म्हणजे निवासस्थान. दुःखाचं आलय असल्यामुळे ह्या जगामध्ये अजिबात आनंद किंवा सुखाचा अनुभव आम्ही करू शकत नाही आणि शक्य पण नाही आहे. सर्व ठिकाणी आम्ही बघतो दुःखच दुःख आहे, कष्टच आहे. प्राण्याला बघतो, राजा महाराज आहे त्यांना आम्ही बघतो आणि साधारण माणसाला पण आम्ही बघतो. सर्वही दुःखात आहेत. श्रीमद भागवत मध्ये म्हटलं आहे की फक्त दोन प्रकारचे व्यक्ती जे आहेत ते दुःखामध्ये नसतात. एक जो वेडा आहे तो, किंवा मादक द्रव्यांचं सेवन ज्याने केलं आहे खरोखर तो दुखीच आहे, पण त्या मादक द्रव्यांच्या प्रभावामुळे त्याला वाटतं की मी सुखी आहे. आणि दुसरा जो आहे प्रकारचा व्यक्ती जो सुखी आहे आणि हा खरोखर सुखी आहे तो आहे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती, जो भगवान श्री कृष्णांचा शुद्ध भक्त आहे तो खरोखर सुखी आहे. आणि जो वेड माणूस आहे किंवा जो मादक द्रव्यांचा सेवन करून त्या नशेचा प्रभावामध्ये आहे तो खरोखर सुखी नाही आहे, पण त्याला वाटतं की मी सुखी आहे म्हणून. हे भ्रम आहे. तसंच ह्या जगामध्ये राहून जो ज्या व्यक्तीला असं भ्रम आहे की मी सुखी आहे, तर आम्ही समजून घेतलं पाहिजे की तो एक मादक द्रव्याच्या सेवनाचा प्रभावामुळे असं विचार करत आहे. आणि ते मादक द्रव्य काय आहे? ते मादक द्रव्य आहे की मी हे शरीर आहे आणि ह्या जगामध्ये मला भोग केलं पाहिजे, कारण मी स्वामी आहे, मी ईश्वर आहे, मी भोक्ता आहे. ही जी एक विचारधारा आहे हे आमच्यासाठी एक मादक द्रव्याचं साधन आहे, ज्यामुळे आम्ही हे विसरून जातो की आमचं मूळ स्वभाव काय आहे, आमचं स्वरूप काय आहे. आमचं स्वरूप आहे की आम्ही भगवान श्री कृष्णांचा अंश आहोत. त्यामुळे भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि पश्यति. हे अर्जुन, प्रत्येक प्राणी मनुष्य जीव तो माझे अंश आहेत, कण मात्र अंश. मम एव अंश हा, माझे अंश असल्यामुळे त्यांनी माझी सेवा केली पाहिजे. मी पूर्ण आहे आणि जीव माझे अंश आहेत. ममैवांशो जीव लोके जीव भूत सनातन. सनातन हा शब्दाचं तात्पर्य आहे की हे जे अंश आणि पूर्णाचा संबंध आहे ते कायमचं आहे. हे कायम स्वरूपी संबंध असल्यामुळे अंश जो आहे तो कधीही पूर्ण होऊ शकत नाही. अंश नेहमी अंशच राहणार. आणि अंशाचं कर्तव्य आणि जबाबदारी असतं की त्याने पूर्णाची सेवा केली पाहिजे. जर अंशाने पूर्णाची सेवा केली अंश प्रसन्न राहणार. त्याप्रमाणे जर आम्ही भगवान श्री कृष्णांची सेवा केली आम्ही प्रसन्न राहणार, पूर्ण जग प्रसन्न होणार. तसं जर आम्ही नाही केलं तर पूर्ण जगामध्ये अशांती आणि दुःख कष्ट हे सगळं वाढत राहणार. त्यामुळे श्रीमद भागवताचं सार आहे, उपदेश उपदेश आहे की आम्ही सर्वांनी एकत्र आहोत. ते पत्या परम सत्य भगवान श्री कृष्णांचा चरणकमलामध्ये आश्रय घेऊन त्यांची सेवा केली पाहिजे. महाभारतामध्ये एक गोष्टी सांगायचं इच्छित आहे मी. आता आपण सर्वांना माहीतच आहे की द्यूत क्रीडाच्या नंतर युधिष्ठिर महाराज आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या बरोबर द्रौपदी कुंती सगळे वनवासमध्ये होते अनेक वर्ष. दुर्योधन त्यांचा स्वभाव काय होत ते पण आपण सर्वांना माहीतच आहे. कपटी स्वभाव होत आणि त्याच्या हृदयामध्ये द्वेष, ईर्ष्या, घृणा हे सगळं भावना होते पांडवांच्या प्रती. पांडवान यशस्वी व्हायला पाहिजे हे कधीही त्यांच्या मनामध्ये बसत नव्हत. पांडवांच्या प्रती एवढं द्वेष निर्माण झालं होत लहानपणापासून दुर्योधनाच्या मनामध्ये कि ज्यावेळी ते वनवासामध्ये होते पांडव त्यावेळी पण दुर्योधननी त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचं सोडलं नाही. काही ना काही योजना करत राहिले. त्यांचा उद्देश होत की वनवासामध्ये असतानाच जर त्यांना आम्ही संपवून टाकलं तर आता युद्ध व्हायची गरज पण नाही. तर एकदा असं झालं की हस्तिनापूरमध्ये दुर्वासा मुनी नावाचे मुनी आले. योगी आहेत ते, महान योगी, फार शक्तिशाली आहेत. योगाभ्यासमुळे, तपश्चर्यामुळे त्यांचे एवढे सिद्धी आदी आहेत आणि त्यांच राग वगैरे त्यांना फार लवकर यायचं, त्यामुळे लवकर कोणाला शाप देऊन टाकायचे. सर्व घाबरायचे त्यांच्याकडे, त्यांचे पुढे काय वगैरे अपशब्द बोलू नये, त्यांचं आमचं वागणं त्यांच्या समोर बरोबर व्हायला पाहिजे, नाहीतर शाप देतील. कधी कधी लवकर प्रसन्न व्हायचे आणि कधी कधी लवकर त्यांना संताप यायचा, राग यायचा, शाप देऊन टाकायचे. तर दुर्योधनांना हे माहित होत, एवढी छान सेवा त्यांनी दुर्वासा मुनीची केली की दुर्वासा मुनी अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की बाळ तुला काय पाहिजे, काय वरदान देऊ तुला, काय आशीर्वाद पाहिजे तुला. तर दुर्योधन ह्याचीच प्रतीक्षा करत होते आणि कसं कपटी स्वभाव बघा दुर्योधनांचं. म्हणायला लागले की माझे बंधू जे आहेत पांडव त्यांना फार त्रास होत आहे तिकडे जंगलामध्ये, तिकडे काय खात असतील, कुठे झोपत असतील, कुठे थंडी गरमी पाऊस त्याच्यामध्ये त्यांना फार त्रास होत असेल. तिकडे जंगलामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्यावर थोडी कृपा करा. काम्यक वन नावाचं एक स्थान आहे, तिकडे ते ह्यावेळी आहेत. हस्तिनापूर पासून जास्त दूर नाही. तर दुर्वासा मुनीने म्हटलं तथास्तु, ठीक आहे. आणि ते चालले काम्यक वन. आणि एकदा असं झालं की ज्यावेळी दुर्वासा मुनी आले अचानक ते वन मध्ये राहत होते पांडव, त्यांच्याकडे कुठे घर होत, बंगला होत, काही नव्हतं त्यांच्याकडे. तर ज्यावेळी दुर्वासामुनी अचानक आले आणि एकटेच नाही आले, त्यांच्या बरोबर 10,000 शिष्य होते त्यांचे, आणि आले युधिष्ठिर महाराजांकडे कि मी आलो, मी आता सर्वांना भूक लागली आहे आणि जेवणाची व्यवस्था करा तुम्ही. युधिष्ठिर महाराजांना काळजी झाली, अचानक तनाव झाला मनामध्ये, त्यापेक्षा असं कसं झालं आता 10,000 लोकांची जेवणाची व्यवस्था कसं करणार आम्ही आता जंगलामध्ये असून. आता द्रौपदींना एक अक्षय पात्र भेटलं होत, सूर्यदेवाने त्यांना उपहार दिलं होत. आणि हे अक्षय पात्राची विशेषता म्हणजे जेवढं पाहिजे त्यांना तेवढं अन्न मिळत होत या अक्षय पात्रामध्ये. त्यामुळे त्या पात्राचं नाव झालं अक्षय पात्र, ज्याचं क्षय किंवा ते कधी होत नाही. परंतु एक गोष्ट होती ह्या अक्षय पात्राच्या बद्दल, आणि ते काय आहे कि ज्यावेळी द्रौपदी जेवण जेवण स्वीकार करणार त्याच्या नंतर त्या दिवसासाठी ते अक्षय पात्रामधून एक कण पण अन्न मिळणार नाही, मग पुढच्या दिवशी परत मिळू शकणार. आणि त्यावेळी द्रौपदीने जेवण केलं होतं. दुर्योधन किती बुद्धिमान होता, त्यांनी सांगितलं त्यांना तुम्ही दुपारी त्यांच्याकडे जावा, म्हणजे त्यांना माहित होत की अक्षय पात्र आहे. आणि अक्षय पात्र संपल्यानंतर मग जर दुर्वासाने तिकडे पोहोचले तर मग त्यांच्याकडे काही साधन राहणार नाही दुर्वासामुनींना जेवण द्यायला. आणि मग दुर्वासामुनी राग करणार, अतिथी सेवा तुम्ही करत नाहीत, अतिथी देव भव, आणि आम्ही अतिथी म्हणून आलो तुमच्याकडे आणि जेवण पण तुम्हाला द्यायला होत नाही, असं करून राग करून शाप देणार अशी आशा होती दुर्योधनाची. आणि युधिष्ठिर महाराज पण बुद्धिमान होते, त्यांनी विचार केला तर काय केलं पाहिजे. त्यांनी निवेदन केलं मुनीवर, आमचं अहो सौभाग्य आहे आपण आमच्या ठिकाणीकडे आला आमच्यावर कृपा करायला, तर तुम्ही आंघोळ करून या यमुनामध्ये, तोपर्यंत तुमच्यासाठी आम्ही जेवण तयार ठेवतो. आता कसं जेवण तयार ठेवणार आहे, कुठून जेवण आणणार आहे, स्वयंपाक करायची पण काही सोय नाही तिकडे, काय करणार तर काही माहीत नव्हतं. परंतु थोडं वेळ तरी त्यांना पाहिजे होतं. दुर्वासामध्ये प्रसन्न झाले, त्यांचे 10,000 शिष्याने घेऊन गेले यमुना नदीमध्ये स्नान करायला. त्यावेळी युधिष्ठिर महाराज आले द्रौपदीकडे, अरे द्रौपदी आता बघ आता काय केलं पाहिजे. द्रौपदीने म्हटलं की आता काय करायचं, काय उपाय नाहीये, माझं तुम्ही आत्ताच जेवले, मला माहित असलं असतं की ते येणार आहेत, मी जेवले नसते, पण आता काय करायचं. तर फार उदास झाले सर्व पांडव, द्रौपदी देवी पण फार दुःखी झाले. आणि दुःखी असताना जे भक्त असतात ते काय करतात, सुखी असताना पण करतात, असं नव्हे की फक्त दुःखी असताना करतात. भगवंताची आठवण केली त्यांनी, श्रीकृष्णांना हाक मारली की हे गोविंद. द्रौपदीला अनुभव होतो, ज्यावेळी युद्ध क्रीडा चालली होती हस्तिनापूरचे राजसभेमध्ये, त्यावेळी द्रौपदीचं वस्त्र हरण करायचा प्रयत्न केला होता दुःशासनाने, यशस्वी झाले नाही, कारण द्रौपदी देवीने हाक मारली होती श्रीकृष्णांना आणि श्रीकृष्णांनी अवतार घेतले होते, वस्त्ररूपी अवतार, विशेष अद्भुत अवतार घेतलं होत भगवंताने. तर श्रीकृष्ण त्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे की माझ्या भक्ताची मी रक्षा करणार आहे. नमे भक्त प्रणश्यती हे भगवंताची प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा तव गोविंद नमे भक्त प्रणश्यती इति संस्कृत्य संस्कृत्य प्राणां धारयाम्यहम्. द्रौपदी देवी महाभारत मध्ये म्हणतात की हे कृष्ण तुम्ही प्रतिज्ञा घेतली आहे नमे भक्त प्रणश्यती की माझ्या भक्ताचा नाश कधी होऊ शकत नाही, त्यामुळे इति संस्मृत्य संस्मृत्य तुमची हे प्रतिज्ञाचं स्मरण आठवण मी सतत करत असते, आणि त्यामुळे या कष्टाचा जीवनामध्ये पण माझं प्राण अजून शरीरामध्ये आहे. प्राणां धारयाम अहम् मी धरून बसली आहे माझं प्राण शरीरामध्ये, फक्त तुमचं हे प्रतिज्ञा ऐकून आताचं आठवण करून. तर त्यावेळी युधिष्ठिर महाराज ज्यावेळी आले तर आणि काय उपाय होता द्रौपदीच्याकडे, परत भगवान श्री कृष्णांचं आठवण करून स्मरण करून हे कृष्ण हे गोविंद म्हणून हात मारले त्यांना. श्री कृष्ण त्यावेळी द्वारकेला होते आणि कामदेवपुरम म्हणजे हे मथुराच्या जवळ आहे, दिल्लीच्या जवळ. आणि दिल्ली आणि द्वारका किती दूर आहे आपण सर्वांना माहीतच आहे. पण भगवान श्री कृष्णांना हे स्थान आणि काळाचं काय फरक पडतो, ते परम सत्य आहेत. हे स्थान आणि काळ ह्याची सीमा आमच्या सारखी पंथ जीवासारखी आहे, भगवंतासाठी नाही. ते वैकुंठ जगामधून इकडे धरातळावर येतात, पृथ्वीवर येतात एक क्षणामध्ये. गरुड आसन त्यांचं आसन आहे, वाहन आहे गरुडदेव. त्यांच्यावर आसन धारण करून पटकन इकडे पोहोचून जात आहे. तर श्री कृष्णाने हात ऐकले, ज्यावेळी आम्ही हृदयापासून भगवंतांच स्मरण करतो आणि त्यांना हाक मारतो, भगवान श्री कृष्ण नक्की ऐकतात आणि ते येतात. द्रौपदीकडे आले, आरामशीर चालत आले तिकडे. अरे द्रौपदी, मला बोलवलं का तू? द्रौपदीने आश्चर्य झालं, अरे असं कसं काय आलंय त्याच्यानं द्वारकेला होते असं असं आलंय असं. त्याने चालत चालत आले, त्यांना वाटलं की मी आपण इकडेच होतो, जवळच होतो, आता आलो म्हणून. तर द्रौपदी देवी फार प्रसन्न झाली. त्यांनी म्हटलं की अशी अशी आमची आता फार मोठी समस्या आहे, आता तुम्हीच ह्याचा मार्ग काढू शकता, आम्हाला वाचवू शकता तुम्ही. तर कृष्णाने म्हटलं, हसायला लागलं कृष्ण, अरे काय त्रास नाही, काय कष्ट नाही, काळजी करू नकोस तू. बघ आता तुझं अक्षरपात्र नाही आहे का? ते आहे, पण मी माझं जेवण झालं आहे, त्यामुळे आज हे अक्षय पात्र आता अन्न प्रदान करणार नाही आम्हाला. ठीक आहे, काही हरकत नाही. तर त्या अक्षय पात्रामध्ये जर काय उरलेलं असेल अन्न, थोडं पण कण असेल तर मला दे. त्याने म्हटलं, नाही सगळं संपलंय, माझं जेवण संपलंय, त्यामुळे अक्षय पात्रामध्ये आता काही नाही. श्री कृष्णाने म्हटलं, जाऊन बघ असेल एक दोन कण तरी असेल. तर द्रौपदी देवीने बघितलं आणि खरोखर एक कण होत आणि ते कण भाताचं कण होत. श्री कृष्णाने म्हटलं, मला दे. ते कण घेतलं भगवंताने आणि तोंडात ठेवलं आणि म्हटलं, वा किती स्वादिष्ट आहे, रुचकर आहे, मी संतुष्ट झालो. तर शास्त्रामध्ये म्हटलं आहे, यस्मिन तुष्टे जगत तुष्टम, ज्यांना संतुष्ट करून पूर्ण जग संतुष्ट होत ते परम सत्य भगवान श्री कृष्ण आहेत. तर भगवान श्री कृष्णाने एक कण ते भाताचं घेतलं, स्वादिष्ट होत ते एवढे प्रसन्न झाले की त्याने म्हटलं द्रौपदीनं की ठीक आहे, तू काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होणार. अरे भीम इकडे ये, तू जा बघू तिकडे यमुना नदीला जा आणि बोलव, त्यांना बोलव तो दुर्वास म्हणून त्यांचे 10,000 शिष्य आहेत, ते तिकडे वाट बघत आहेत, आंघोळ करत आहेत. तर तिकडे सहदेव आधी सगळे गेले, अहो मुनिवर जेवण तयार झालं आहे, तुम्ही लवकर या, पटकन या तुम्ही. आणि तिकडे यमुनेमध्ये आंघोळ करून दुर्वासाने त्यांचे 10,000 शिष्यांच्या सोबत गायत्री मंत्राचा जप आधी त्यांचे संध्यावंदन आधी करत होते. आणि अचानक ज्यावेळी तिकडे श्री कृष्णाने ते एक कण भाताचं तोंडात घातलं, त्यावेळी दुर्वासा मुनीनं असं वाटलं की माझं पोट एवढं भरलं आहे की आता ते फुटणार आहे. आणि इकडे तिकडे बघितलं आणि प्रत्येक त्यांचं 10,000 शिष्यांमधले प्रत्येक शिष्यांना असंच वाटलं की आमचं पोट एवढं भरलं आहे की आता पोट फुटणार आहे. एकमेकांना बघत राहिले सगळे की हे काय झालं आता. आता दुर्वासा मुनीने शिष्यांबरोबर थोडं विचार विमर्श केलं, थोडी चर्चा केली की अरे आता काय होणार, आमचं अपमान होणार. आणि युधिष्ठिर महाराज ते सत्य वचनी आहेत, कधी खोट बोलत नाहीत. त्याने म्हटलंय की आम्ही आता जेवणाची व्यवस्था करत आहेत आणि परत जाणार, एक कण पण खायला होत नाही आता. तर युधिष्ठिर महाराजांनी एवढं सगळं जेवण तयार केलेलं असेल, तिकडे आता आम्ही जाऊन काय करायचं, आमचं पण अपमान होणार. तर आम्ही असं करू, त्याने शिष्यामध्ये सगळं चर्चा केली, आम्ही इकडून निघून जाऊ, पळून जाऊ इकडून. कारण आता तोंड कसं दाखवणार आम्ही युधिष्ठिर महाराजांना, ते धर्मराय आहेत. त्यामुळे आणि बघा आता सहदेव हाक मारत आला इकडे, आम्ही लवकर निघून जाऊ इकडून. तर ते सगळे निघून गेले आणि मग सहदेव आले परत आणि श्रीकृष्णांना सांगितलं. त्यांनी ते तर सगळं गेले, पळत पळत जात होते, मी त्यांच्या पाठीमागे जात होतो, हाक मारत होतो की मुनिवर थांबा थांबा, जेवून चाला तुम्ही, पण त्यांनी ऐकलंच नाही. तर हे अक्षय पात्राची गोष्ट आहे. ह्याच्यामधून आम्ही अनेक वस्तू शिकू शकतो. एक म्हणजे की ज्यावेळी आम्ही भगवान श्री कृष्णांची प्रेमाने आठवण करतो, त्यांना हाक मारतो, ते आमच्याकडे येतात, आमची प्रार्थना ऐकतात आणि आमचे जे काही गरज आहे ते पूर्ण करतात. भगवद्गीतेचे 9 अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णाने म्हटलं आहे, अनन्यास चिंतयतो मां ये जनः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हे अर्जुन, जो व्यक्ती माझं सतत स्मरण करत असतो, अनन्यास चिंतयतो मां, अनन्य भावनेने माझं चिंतन जो करतो, ये जनः परिपासते आणि सतत माझ्या उपासनामध्ये माझ्या सेवामध्ये असतो, तत्पर असतो माझ्या सेवासाठी, त्याचे जे काही गरजे आहेत मी पूर्ण करतो आणि त्याच्याकडे जे काही असेल, जे काही आहे त्याच्याकडे, त्याच मी संरक्षण करतो. हे भगवान श्री कृष्ण प्रतिज्ञा करतात, वर वरदान त्याचे वर देतात त्याच्या भक्तांना. तर द्रौपदी देवीची रक्षा एकदा नव्हे, अनेकदा भगवान श्री कृष्णाने कशी केली ते आम्ही समजू शकतो. तर आम्ही पण जर भगवान श्री कृष्णांचा आश्रय घेतलं तर काय कमी होणार आमच्याकडे? भगवंत आम्हाला सर्व काही देऊ शकतील. आता बघा, जंगलामध्ये हत्ती असतात. आता हत्ती काय, शाळेला जा, मग विद्यालय विश्वविद्यालयामध्ये जा, डिग्री आली प्राप्त करून नोकरी आली करतो काय, त्याचं जीवन कुठून येते? भगवंतांनी त्याला निसर्गामध्ये जंगलामध्ये व्यवस्था केलेली आहे. तो मंदिरमध्ये पण जात नाही, कुठेही विश्वविद्यालयामध्ये जात नाही, कारखान्यामध्ये जात नाही, पण त्याचं भरण पोषण होऊन जात. कोणी व्यवस्था केली त्याच्यासाठी? आणि हत्ती जो असतो किती खात होतो? आमच्यासारखं खात नाही. ज्यावेळी 100 माणसाचं जेवण जे आहे ते एक हत्ती खात असेल, पण त्याच्यासाठी पण भगवंतांनी व्यवस्था केलेली आहे. तसंच एक लहान किडा असतो, तो किती जेवतो? त्याची व्यवस्था पण भगवंतांनी केलेली आहे. जे नास्तिक लोक असतात त्यांचं पण भरण पोषण भगवंतांनी केलेली आहे. तर भक्तांचं काय नाही करणार भगवंत, पण तेवढी भक्ती आणि तेवढी श्रद्धा आमच्या हृदयामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे भगवान श्री कृष्ण म्हणतात की अनन्यास चिंतयतो मां, की अनन्य भावनेने आम्ही त्यांचं सतत स्मरण आणि सेवा केली पाहिजे. दुसरी गोष्ट की जर आम्ही असं भगवान श्री कृष्णाची भक्ती केलं, आम्हाला दिव्य आनंदाची प्राप्ती होईल आणि ज्यावेळी जीवनामध्ये संकट येणार, कष्ट येणार, भगवान श्री कृष्णाचं आपण करून त्यांची सेवा करून जीवनामध्ये जे काही कष्ट आहे ते फार कमी वाटणार आम्हाला. पांडवांना एवढं कष्ट झालं होत, पण ते सतत भगवान श्री कृष्णाचं स्मरण करत होते, त्यांची शुद्ध भक्त होते, त्यामुळे कष्टाच्या परिस्थितीमध्ये पण ते विचलित झाले नाहीत. त्याप्रमाणे प्रल्हादाचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. प्रल्हादाने पण प्रल्हादांना त्याच्या वडिलांनी अर्थात हिरण्यकश्यपूने किती त्रास दिला, किती अन्याय केला, किती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार केले, मारून टाकायचा फार प्रयत्न केला, पण काहीही मागे पोहोचू शकले नाही. प्रल्हाद त्यांची रक्षा भगवान श्रीकृष्णाने केली. ज्यावेळी हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रहार आणि आक्रमण त्यांच्यावर होत होते त्यावेळी प्रल्हाद महाराज अजिबात विचलित झाले नाहीत. फक्त कलबद्ध अवस्थेमध्ये उभं राहून ते भगवान श्री कृष्णांचं स्मरण करायचे आणि भगवंतांना त्यांनी प्रार्थना पण केली नाही की मला वाचवा. त्यांच्या मनामध्ये विचार होता की भगवंतांना कष्ट का द्यायचं, हे माझं कर्म आहे तर मी का भगवंतांना कष्ट केलं पाहिजे. तर चुपचाप भगवंतांचं प्रेममयी स्मरण करत उभे राहिले, पण भगवंतांना सहन झालं नाही. भक्त सहनशील असतात, नम्र असतात, त्यामुळे त्यांच्या प्रती कोणी अन्याय करत असेल तर भक्त गपचूप राहतात, सहन करतात, विरोध करत नाहीत, पण भगवंतांना सहन होत नाही. त्यामुळे भगवंत प्रल्हादाची रक्षा करायला आले नरसिंह रूपामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केला आणि प्रल्हादांना वाचवलं भगवंतांना. तर दुःखाच्या वेळी कष्टाच्या वेळी भक्त जो असतो तो नेहमी भगवंताचं स्मरण करतो आणि सुखाच्या वेळी पण करतो. आणि सुखद अवस्थेमध्ये जर कोणी व्यक्ती भगवंतांचं स्मरण करत असेल तर दुःख कुठे येणार? त्याला दुःख येणार नाही जीवनामध्ये. बाह्य परिस्थिती कठीण असू शकते आणि होणारच, कारण हे दुःखदायक आहे, परंतु कठीण परिस्थितीमध्ये पण जर आम्ही भगवंतांचं आश्रय नाही सोडलं, श्रद्धावान होऊन त्यांची भक्ती आम्ही करत जर राहिलो, तर भक्तीचं आणि श्रद्धाचं जे कवच आहे ते आमची रक्षा करणार. धर्मो रक्षति रक्षितः. त्यामुळे आम्हाला भगवान श्री कृष्णांची भक्ती केलीच पाहिजे. तिसरी गोष्टी जी आम्ही शिकू शकतो, अक्षय पात्राची लीला मधून हे आहे की जर आम्ही भगवान श्री कृष्णांना संतुष्ट केलं तर पूर्ण जग संतुष्ट होऊ शकत. हे मूळ उपाय आहे. आता जगामध्ये अशांती एवढी वाढली आहे, युद्ध एवढे वाढले आहेत, द्वेष आणि घृणा एवढी वाढली आहे लोकांमध्ये. आता अजिबात विश्वास नाही आहे, प्रेम नाही आहे, भांडण वाढत चालले आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? संयुक्त राष्ट्र आदी एवढे काही उपाय मनुष्य समाजामध्ये आम्ही प्रयत्न करून बघितला आहे, पण संयुक्त राष्ट्राचं जे स्थान आहे त्याच्यामध्ये जे ध्वज आहे त्याची संख्या वाढत चालली आहे. म्हणजे लोकांमध्ये भांडण आणि भेद हे वाढत चाललंय. तर जर संसारामध्ये जगामध्ये आम्हाला प्रेमाचं वातावरण निर्माण करायचं असेल तर आम्हाला सर्वांना श्री कृष्णांची भक्ती केली पाहिजे. हे फक्त असं म्हणणं नाही आहे, हे स्वतः भगवान श्री कृष्ण भगवत गीतेमध्ये म्हणतात. श्रीमद भागवत सारख्या ग्रंथांचं शास्त्रांचं पण हेच सार आहे. तर ज्यावेळी आम्ही भगवान श्री कृष्णाची भक्ती करतो तर भगवान श्री कृष्ण कोण आहेत, त्यांचं जन्म कसं झालं, त्यांचे कर्म काय आहेत आणि ते दिव्य कशा प्रकारे आहेत ते आम्हाला समजून घेत. भगवंतांना जर आम्हाला जाण्याचं असेल एक मात्र उपाय आहे भक्ती, त्याशिवाय दुसरा कुठचाही उपाय नाही आहे. आणि हे स्वयं भगवान श्री कृष्ण घोषित करतात भगवद्गीतेमध्ये. भक्त्या पुनन्यया शक्य अहम एवं विधो अर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप. हे परंतप अर्जुन, मी तुझ्या समोर उभा आहे, मी भगवान आहे आणि तू माझा अंश आहे. जर तुला मला जाणून घ्यायचं असेल तर भक्तीच एक मात्र उपाय आहे. भक्त्या तू अनन्यया शक्य अहम एवं विध. अनन्य भक्ती व्हायला पाहिजे, मिश्र भक्ती नव्हे. ज्या भक्तीमध्ये आम्ही भगवंतांच्याकडे जातो आणि मागतो की देवा मला जरा हे पण द्या, ते पण द्या, थोडे पैसे पण द्या आणि माझा व्यवसायला वाढवा, किंवा मला थोडा भोग द्या, मला संसारामध्ये मोठं पद द्या, एक प्रतिष्ठित व्यक्ती करा मला. हे संसाराची गोष्टी मागायला जर आम्ही भगवंतांकडे गेलो तर ती भक्ती शुद्ध भक्ती मानली जात नाही आणि अशुद्ध भक्तीमध्ये आम्हाला पण आनंद मिळणार नाही आणि भगवंत पण प्रसन्न होत नाही. त्यामुळे मिश्र किंवा हे जे अशुद्ध भक्ती आहे, अशुद्ध भक्ती करून आम्ही भगवान श्री कृष्णांना समजू शकत नाही. अनन्य भक्ती म्हणजे शुद्ध भक्ती, की हे कृष्ण मी तुझ्याकडे आलो आहे फक्त तुझी सेवा करायला, फक्त भगवंतांचे प्रति आमच्या हृदयामध्ये जर प्रेम उत्पन्न झालं आणि आमच्या हृदयामध्ये एक मात्र इच्छा आहे की भगवंतांना कसं आम्ही प्रसन्न करू, त्यांना कसं आम्ही संतुष्ट करू, ज्यावेळी हेच एक मात्र उद्देश आमच्या जीवनामध्ये असेल त्यावेळी आम्ही समजू शकणार की आता आम्हाला शुद्ध भक्तीची प्राप्ती झाली. अशा भक्तीमुळे भगवान श्री कृष्णांना आम्ही ओळखू शकणार. मग पुढे भगवान श्री कृष्ण म्हणतात ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च. ज्यावेळी तुम्हाला जाणून घेणार हे अर्जुन, ज्ञातुं द्रष्टुं मग तुम्हाला बघू शकणार. आता लोक जे आहेत ते जगामध्ये फार बोलतात देव कुठे आहे, असे नास्तिक लोक बोलतात की देव कुठे आहे, कोणी बघितला आहे, अर्जुन बघितला आणि अनेक शतभाग आहेत त्याने बघितलेला आहे. जर आम्हाला पण देवाला बघायचं असेल तर सर्वप्रथम आम्हाला भक्त व्हायला पाहिजे भगवंतांची. आम्ही इकडे बसून सावंतवाडीमध्ये या सुंदर सभागृहामध्ये बसून आम्ही जर कोणाला सांगितलं की भारत राष्ट्र देशाचे कोणी प्रधानमंत्री आहे का, इकडे आणा त्यांना मला बघायचं आहे, पण प्रधानमंत्री दिलून इकडे आमच्यासाठी काय येणार, आमची तेवढी काय योग्यता आहे का, की मी विश्वास करत नाही की प्रधानमंत्री आहेत, तर माझा संशय दूर करायला भगवान प्रधानमंत्री तिकडून इकडे येणार काय, नाही माझी योग्यता काय आहे ते विचार केला पाहिजे मी सर्वप्रथम. तर जे लोक म्हणतात की भगवान कुठे आहे, भगवान येऊ दे आमच्या समोर, तर त्यांची योग्यता काय आहे, त्यांचे गुण काय आहे, त्यांचं ज्ञान काय आहे. डोळे बंद केले किंवा आता हे लाईट आहे ते बंद झालं की आमच्या डोळ्यामध्ये समोर काय आहे ते पण आम्हाला समजणार नाही, दिसणार नाही. तर आमची शक्ती काय आहे बघायची. त्यामुळे भगवान श्री कृष्णाने आम्हाला रस्ता केलेला आहे, मार्ग दाखवलेला आहे, की फक्त आम्ही त्यांची भक्ती केली की आम्हाला আমি ওরকম শিখা আমার জ্ঞান হই যে ভগবান শ্রীকৃষ্ণ কোন আগে মগ তাকে আমি ভবিষ্যৎ দ্রষ্টুম আর মগ প্রবিষ্ট মধ্যে জন্ম মৃত্যুচা চক্র মধ্যে মুখ মোকলা হোক আমি ত্যাচার ধামে বৈকুণ্ঠ জগামধ্যে আমি প্রবেশ করু শকনা আর হে আমার জীবনাচার সংসিদ্ধি আছে পরিপূর্ণতা আছে যশ আছে খরোখর আমরা যার কায়ম স্বরূপী আনন্দ জ্ঞান আমি জীবন পাচ্ছে আমি কোনো নাই পাচ্ছে তার আমরা ভগবান শ্রীকৃষ্ণাচার কৃষ্ণাচার ভক্তি কেলি পাচ্ছে যেনে করো ত্যাচার ধাম হবে আমি জানি तर अक्षय पात्राचे गोष्टी मधून आम्ही अनेक काही शिकू शकतो. एक दोन तीन विषय ह्यांच्याबद्दलच मी आज चर्चा केलं. असं केल्यानंतर काय होणार? जे भगवान श्री कृष्णाने म्हटलं होतं जन्म कर्म चिव्य एवं योग्यती तत्वता, कि जो तत्वता म्हणजे खरोखर मला जाणून घेतो की माझं जन्म आणि माझे कर्म दिव्य आहेत, त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही, तर ते शक्य होईल आमच्यासाठी. तर सरळ उपाय आहे भगवान श्री कृष्णांची भक्ती करणे आणि त्यांचं भक्तीचा उपदेश देण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे. त्यामुळे वृंदावनमध्ये एवढी सुंदर लीला त्यांनी प्रकट केली, मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये वेगवेगळे ठिकाणी भगवान श्री कृष्णाची त्यांनी लीला प्रकट केली आमच्यासाठी. आमचं हृदय आमचं मन त्यांच्या प्रती आकर्षित करा. आता आमचं मन जे आहे ते रमलेलं आहे संसारामध्ये, परंतु ज्यावेळी आमचं मन आकर्षित होणार श्री कृष्णाच्या प्रती, जे सर्व आकर्षक आहेत, त्यावेळी आम्ही समजून घेतलं पाहिजे की आम्ही बरोबर मार्गावर चाललो आहे. हे श्रीकृष्णांचं अवतार घ्यायचं उद्देश्य आणि भगवान श्रीकृष्णांची भक्ती आम्ही कशी केली पाहिजे. प्रल्हादाने मार्ग दाखवलेला आहे. श्रीकृष्णांचं बद्दल आम्ही ऐकलं पाहिजे, त्यांचं बद्दल आम्ही बोललं पाहिजे, त्यांची आठवण आम्ही केली पाहिजे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य भगवंताचे दास होय. तर असं जर आम्ही केलं तर आम्ही भक्त निश्चितपणे होऊ शकतो. भक्तीसाठी भक्तांचं संग हे अति गरजेचं आहे, आवश्यक आहे. भक्तांच्या संघामध्ये आम्ही कृष्ण कथा ऐकू शकतो, बोलू शकतो, भगवान श्री कृष्णाची आम्ही सेवा करू शकतो आणि आध्यात्मिक मार्गावर प्रगती करू शकतो. या युगाला आम्ही कलियुग म्हणतो. आपण ऐकलेलंच असेल कलियुग. कली म्हणजे कलह, कलह याचं युग आहे. कलह म्हणजे भांडण. भांडण होत असतात कलियुगामध्ये, आम्हाला सर्वांना अनुभव आहे. एवढं काही कारण आणि एवढं मोठं भांडण हे कलियुगाची ओळख आहे. कधी कधी कारण नसताना पण मोठे मोठे भांडण होतात, युद्ध पण होतात काही कारण नसल्यामुळे पण. तर ह्या भांडणाच्या युगामध्ये पुराणामध्ये शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे एकच उपाय आहे, हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्ते व नास्ते व नास्ते व कपिलान्यथा. की ह्या कलियुगामध्ये एकच उपाय आहे, एकच उपाय आहे, एकच उपाय आहे आणि तो आहे पैसा क्षमा करा. तो आहे हरीचं नाम, हरीचं नाम, हरीचं नाम, देवाचं नाम. देवाचं नाव, कृष्णाचं नाव जर आम्ही सतत घेतलं तर या कलियुगाचं भयंकर एक समुद्र आहे त्याला आम्ही सहजपणे पार करू शकणार नाही. आणि कली संकरण उपनिषद आहे ज्याच्यामध्ये हे महामंत्राचा उल्लेख आहे. या महामंत्राचं सतत जप आणि कीर्तन करून आम्ही भगवान श्री कृष्णाच्या कडे आम्ही जाऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा उच्चारण आम्ही केलं पाहिजे. आज इकडे आपण सर्व आलात, आपण आपलं मूल्यवान वेळ दिलं, एवढं शांतपणे लक्ष देऊन हे प्रवचन ऐकलं, त्याच्यासाठी आम्ही फार आभारी आहे. आणि ज्या भक्तांनी इकडे जन्माष्टमी महोत्सवासाठी एवढं एवढी सेवा करून सर्व काही व्यवस्था केलेली आहे त्यांना पण आम्ही फार धन्यवाद देतो. न केवळ सावंतवाडीचे भक्त परंतु बेळगावमधून पण अनेक भक्त आले, त्यांनी पण एवढी सुंदर नाट्यलीला इकडे आमच्या समोर प्रस्तुत केली. आता ह्या प्रवचनच्या नंतर पण आणि नाट्यलीला होणार असं आम्ही ऐकलं. तर फार कष्ट करून भक्ती भावनेने त्यांनी हे नाटक आले केलेलं आहे. हे सगळं आपल्यासारखंच सगळं घरामध्ये राहतात, त्यांचे व्यवसाय नोकरी आदी करतात, कोणी गृहिणी आहेत, कोणी विद्यार्थी आहेत, कोणी व्यापारी आहेत, असे एकत्र होऊन भक्ती भावनेने त्यांनी हे सुंदर सीता स्वरूपाचं नाटक आमच्या समोर प्रस्तुत केलं. आणि आता वनवासच होणार नाही का, वनवासाचं जे नाटक आहे ते आमच्या समोर प्रस्तुत करणार. बघा, हे अशा प्रकारेच आमची आध्यात्मिक संस्कृती असली पाहिजे. हे बॉलिवूडचे सिनेमाचे गाणे ऐकून आमचे पूर्ण समाज नष्ट झालेला आहे. खरोखर म्हटलं तर ज्या ठिकाणी आमच्या घरामध्ये पूर्वी गावामध्ये पण मंदिर असायचं, आता त्या ठिकाणी मंदिर नाही, देव नाही, टेलिव्हिजन आहे. दिवस भर बसून रात्री पण आता बघा, आणि ही प्रगती आहे आमची की रात्री पण आम्ही बसून ते सिनेमाचे गाणे बसत ऐकत बसायचे. आणि ते वेगळे वेगळे प्रकारचे नृत्य आणि काय काय सगळं आमचे मुलं पण बघतात. आणि मग आम्हाला आश्चर्य होतो की आमची मुलं असं झालं कसे. जर आम्हाला येणाऱ्या पिढ्यांना वाचवायचं आहे, वाचवाचं हे शब्दाचा प्रयोग करतो, खरोखर आमची येणारी जी पिढी आहे त्यांना वाचवायचं असेल तर त्यांना हे आध्यात्मिक आणि भक्तिमय संस्कृती दिली पाहिजे. फक्त ज्याप्रमाणे आता टेलिव्हिजन सिनेमा आणि हे सगळं चालू समाजामध्ये, जर त्यांना विरोध करायला आलं, भक्तीचं संस्कृती त्यांना निर्माण नाही केलं, जे आमच्या देशामध्ये आमच्या समाजामध्ये पूर्वीपासून होत पण प्रगतीच्या नावाखाली आम्ही ज्यांना त्याग केलेला आहे, त्या संस्कृतीला आम्हाला पुन्हा आणायला पाहिजे. आणि भक्तीच एकमात्र उपाय आहे. प्रभुपाद महाराज यांनी विदेशामध्ये जाऊन खूप प्रचार केलं आणि आता विदेशी भक्त पण भगवान श्री कृष्णांचे भक्त झाले, किती मोठी गोष्ट. पण भारतामध्ये आम्ही पश्चिम देशाच्या लोकांचं नकल करायचं इच्छुक आहे. जास्त पैसे कमावमध्ये कमवायलाच आमचं जास्त शक्ती जात, वेळ जात, त्यामुळे आता थोडं जास्त वेळ भगवंतांच्या भक्तीमध्ये जर आम्ही दिलं तर सगळं कडे आता बघा असं एक सुखमय वातावरणाचं निर्मिती होणार. केल्या शब्दाने आता प्रवचन विराम देतो आणि परम सर्वांना धन्यवाद देऊन आणि भगवान श्री कृष्णांचं आणि कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्या चरण कमलामध्ये प्रार्थना करून मी हे केवळ प्रवचन समाप्त करतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आपला रोम वगैरे देऊन आम्हाला शिकवलं की कशा प्रकारे मानव समाजाचं कल्याण कशामध्ये आहे, आणि मानव जन्म घेतलेला आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, कशा प्रकारे पांडव आणि प्रल्हाद महाराज ज्या जन्माने भगवंताचे स्मरण करायचे
Think of us going to the Pajara from Shikoda, about the Lord Maharaj. Maharaj, that is the case, Maharaj for me, but that is not the case. And this is the Pajara Karun, the Vedama Gyani, and Vedama Gyani, the Hadi Sapa from Karakan Taru Ahe, Maharaj, the best time of the day, but he can be an Amara, Atta Devasira, and he has a happy time to Karakan Ahe, Amadi Sangha Gyapajal, me, Sangha Gyapajal.